नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर बुन्यादी फातर घालो. ह्या इमारतीचें बांदकाम गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळ करता. ह्या प्रकल्पा खातीर 45.62 कोटी रुपया सरकार खर्च करता. ह्या नव्या इमारतीक लागून गोंय पुलिसांक आधुनीक मुळाव्यो सुविधा, अत्याधुनीक तंत्रज्ञान आनी लोकाभिमुख प्रशासकीय व्यवस्था मेळटली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां.
60 इयर्स ह्या हेडक्वॉटर्सांतल्यान पुलीस हेडक्वॉटर्स म्हणून काम पळयतात आनी सातत्यात हाजी इम्प्रुवमेंटाची रिनोव्हेशन किंवा नवीन बिल्डिंगेची हाची गरज आशिल्ली. ओके, हे हेडक्वॉटर्स आज आमी 45 करोड्स ऑफ रुपीज खर्च करून विदीन अ 1 इयर ऑफ अ टायम ही बरी बिल्डींग तुमी सगळ्या जाणांनी पळयल्या आसतली, प्रशस्त अशी बिल्डींग म्हणजे विदीन गोवन हॅरिटेज बिल्डींग हे तयार करपाचो आमच्या गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हांच्यानी संकल्प केला.
मजगती ह्या कार्यावळी वेळार मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी गोय पुलिशेक 97 मोटरसायकली वाटल्यो. ह्या मोटरसायकलींचो राज्यभर गस्त वाडोवपाक उपेग जातलो आनी आपत्कालीन परिस्थितीत बेगोबेग प्रतिसाद दिवप सोपे जातले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसां भितर म्हजे घरा भशेन म्हजो फ्लॅट येवजण जातली अशी घोषणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. मेर्शे सहकार सेवा भवनाच्या उक्तावणा उपरांत मुखेलमंत्री उलयताले. ह्या वेळार सहकार मंत्री सुभाष शिरोडकार, सांताक्रूज मतदारसंघाचे आमदार रुडॉल्फ फर्नांडीस, सहकार निबंधक आशुतोष आपटे आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. लोकांक स्वताचे घर घेवप कठीण आशिल्ले, ताका लागून लोकांनी तयार फ्लॅट घेतले. लोकांनी बिल्डरा कडल्यान फ्लॅट विकतो घेतलो, मात अजूनय तो फ्लॅट नावार ना. फ्लॅटाचे दस्तावेज नात, तांचे कडेन फकत भागधारक प्रमाणपत्रां आसा नाजाल्यार प्रतिज्ञापत्राचे कागद आसात. इमारत 40 वर्सां पोरणी जावन लेगीत सुवात खऱ्या धन्याच्या नावार आसा आनी इमारत बांदपी बिल्डर गोंयात ना. हे खातीर सहकार निबंधक, सहकार सचीव आनी महसूल सचीव सुटसुटीत म्हजे फ्लॅट येवजणेचेर काम करतात. 15 दिसांनी म्हजे घरा भशेन म्हजो फ्लॅट येवजण तयार जातली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत काल संवसारीक महासागर दीस मनयलो. महासागरांची राखण करपा खातीर सामुहीक यत्न करपाचो उलो केंद्रीय नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी मारलो. दर्या हो फकत जमनी भोंवतणचें उदक न्हय तर धर्तरेचेर जिणेची बुन्याद आसा अशें मंत्री नायक हांणी सांगले. ह्या कार्यावळीत महासागर दिसाचो एक भाग म्हूण आयोजीत केल्ल्या सर्तींनी जैतिवंत जाल्ल्यांक मंत्री नायक हांणी इनामां आनी प्रमाणपत्रां वितरीत केलीं. एनआयओचे संचालक सुनील कुमार सिंग हांणी दर्या विज्ञान आनी संशोधनाक मुखार व्हरपा खातीर संस्थेच्या चालू यत्नांविशी माहिती दिल्या. प्राचीन कलाकुसरीच्यो परंपरा काळाच्या ओघात लुप्त जावपाचो भंय आशिल्ल्या सांस्कृतीक फाटभुंयेर खेमराज सुंद्रियाल हांची भारतीय हातमाग परंपरेचे संरक्षक म्हणून वळख आसा. खेमराज हांणी नवी डिझायन्स, विणकाम तंत्रां आनी कार्यपद्दतीचो अवलंब केला, जाका लागून पानिपतच्या ह्या हस्तकलेचो दर्जो उंच जावपाक मजत जाली. ह्या वस्त्रांक देशांतर्गत आनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांनी व्हड मागणी मेळ्ळी. तांच्या ह्याच कार्या खातीर तांकां 2026 वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री फावो जाला.
And weaving tapestries for some of the most renowned artists of the country. The young man who once didn't have enough money to travel from Pori to Delhi eventually got to travel to several countries across the globe. His craft became his passport. Khemraj Sundrial's ingenuity made him a master of the Jamdani technique. He brought in innovative improvisations to the Hatta technique and introduced polyester weaving as well. His relentless dedication created the market for Panipat's most popular handloom products, dari and khes.
मडगाव हांगाच्या गोमंत विद्या निकेतन हे संस्थेचो 3 दिसांचो पंचम वेद नाट्य महोत्सव आयज सावन सुरू जातलो. हे संस्थेचे अध्यक्ष सलील कारे हांणी घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्गेस्त काशीनाथ दामोदर नायक हांचे यादस्तीक ह्या महोत्सवात 2 मराठी आनी 1 हिंदी नाटक सादर जातले. 21 जून मेरेन हो महोत्सव चालू आसतलो. कदंब येरादारी महामंडळान दिव्यांग व्यक्तींखातीर आपली फुकट प्रवास येवजण आता आंतरराज्य बस सेवांखातीर लागू केल्या. पयली ही सवलत फकत गोंया भितर चलपी बशीपुरतीच मर्यादीत आशिल्ली, पूण ही नवी सुविधा 1 जुना सावन अंमलात आयल्या. खेळा आणि युवा व्यवहार संचालनालयान मनोहर परिकर खेळा उत्कृष्टताय केंद्रात आज सांजेच्या 3 वरांचेर 10 आणि 18 वर्सां पिराय गटातल्या चले आणि चलयांचे पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजित केल्या. पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासा प्रमाण राज्यात फुडले 3 दीस उष्ण आणि दवट हवामान असतले. राज्यात सांजवेळार वा उपरांत हलको पाऊस पडपाची शक्यताय आसा. वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडान चड तापमान 34.4 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 26.8 अंश सेल्सियस इतले नोंद जाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.